मी अरविंद नारळे, माझं पेढेकर अंदेढेकर दुग्ध मंदिर हे लिखाण जानेवारी 19 सालच्या एकता मासिकामध्ये प्रसिद्ध झालं होतं, त्याचं हे वाचन. 1957 सालच्या माह्या यादगारीतली हे एक नोंद होय. मी काटोल या लहानशा खेडेगावातून भल्या मोठ्या शहरात नागपुरात नव्यानंच शिकायले आलो होतो. तिथला सीताबर्डी हा ई भाग म्हणजे दिल्लीतला चांदनी चौकच समजा ना. सारं काही भेटे त्याचं, खुळखुया रिबिनापासून तर दुचाकी मोटारीपर्यंत. हे शान ऐकून एक दिवस मी बर्डीवर फिरायला गेलो तेव्हा जयश्री सिनेमा टाकीपाशी पेढेकर आणि देढेकर या नावानं लय गाजलेलं एक हॉटेल दिसलं. नाव बदललं व्हय. जायले या नावाचा बोर्ड वाचता येत नव्हता. हे लोक ज्या हॉटेलात चारी बाजूला माशाच माशा घोंगावताना दिसतील तेच हे हॉटेल व्हय हे पक्क समजून बिनदिक्कत आत घुसत होते. या हॉटेलची दुसरी ओळख म्हणजे येथून गिराईक सुखासमाधानानं ढेकर देत देत बाहेर येताना दिसत होते. येथं समद्या तऱ्हेचे लोक जेवायला येत होते, लहान मोठे, अडाणी, शिकले, सवरले, जवान, बुढे, सारेच्या सारे. काहून का तर इथला मालच तसा येवन होता. जो एकदा खाईन तो चटाकला म्हणून समजा नरभक्षक वाघामने, पुन्हा पुन्हा वापस आलाच म्हणून समजा खायले. मी बी एका दिवस बुडत्या तिथं खायले गेलो. हॉटेलात शिरल्या शिरल्या काय दिसते म्हणता, काम करणारा कोणी शायना शुरता माणूस. सारे फिदीफिदी हसणारे कामचालक शेंबडे पोटते, कोणी सुतण्यात तर कोणी चड्डीत. टेबल खुर्च्याची या दिवाळीपासून त्या दिवाळीवर गसा गच गर्दी. हरेक टेबलाभोवती चार चार खुर्श्या, उरल्या सोडल्या जागीत काम करणाऱ्या या पोट्याच्या येरधारी खुर्शाईले खुर्श्या ठेकून दाटी एवढी का तुम्ही एकटे बसले असान तो उरलेल्या तीन खुर्शाईत लोक घुसलेच म्हणून समजा तुम्हाला बिन विचारता. त्याईनं पाय पसरले का तुम्हाला आपले पाय कासवावानी आक्रसून चोरावानी अंगाशी गुंडाई करून बसावं लागे, नाही तर तेच गुरावतीन तुमच्यावर. काहून का तर त्याचे पाय तुमच्या पायात आणि कोणाचे पाय कोणते हे ओळखणंच कठीण. चारी खुर्शाईवर लोक बसले म्हणजे कोण काय काय मसलत करते ते पण समजलं ऐकायला भेटे. तुम्ही या हॉटेलात घुसले रे घुसले का मोहाच्या माशाबानी टेबलावरच्या माशा घोंग घोंग करत तुमच्या अंगावर धावलेच म्हणून समजा. गिराईकाच्या नाकाच्या टोकावर बसून मागच्या पायावर पाय घासून त्याईले गुदगुल्या करणं मोठा आवडे. ऑर्डर केलेला गोडधोड माल टेबलावर ठेवला तरी अर्ध्या अधिक माशाईचं गिराईकाले गुदगुल्या करणं चालूच, त्याले हाकल्याविना उडेच नात. आणि उडल्याही तो तुमच्या नाकावरून उडून कोणाच्या कानावर बसेन आणि त्याच्या माशा तुमच्या नाकावर, मग बसा तुम्ही नाक खाजवत. त्याले हातानं हाकलता हाकलता जेवढी हवा भेटन तेवढंच तुम्हाला बरं वाटन या उकाड्याच्या सन्नाट्यात. या हॉटेलात छताखाली लटकते लंबे लंबे पंखे होते, तरी पण ते कधी फिरतीन आणि कधी बंद पडतीन याचा नेमच नव्हता. गर्मी एवढी का समद्या गिराईकाच्या अंगाचा तिळपापड, सारेच घामा झोकळ. टेबल खुर्शाईमधल्या उरल्या सुरल्या जागेत या पोट्याच्या दिवसभर धावपळी चालू तरी 17 पाणीराव पाणीराव बोंबलान तेव्हाच एखादं पोट्ट गिलास भरून पाणी आणे आणि ते टेबलावर टचकन असं आपटे का राती बेराती झोपलेला माणूस फटकन जागा होईन. गिलासातलं पाणी पाहून तर तुम्ही भरमात पडता का? पोरानं चुकून तुम्हाला लेमोनेड नाही तर पनभिनं तर दिलं नसन? खायच्या जिनायसाचा कागद गिलासातल्या पाण्यात डुंबून टेबलावरच्या काचाला चिकटवे, म्हणजे पंखा कधी नमस्ते सुरू झालाच तर कागद वाऱ्यानं उडून जाणार नाही. पोराकडे आणि त्याच्या सदराकडे पाहिलं तर असं वाटे का कब्बशा धुवायच्या बाटलीतल्या पाण्यातच तो न्हाला असन आणि त्याच्यातच शर्ट भिजवतला असन. या पोट्याले जराबी सबुरी नव्हती, उसंत भी नव्हती. एका पायावर उभा राहून दुसरा पाय हलवत हलवत तोऱ्यात इचारे, बोला काय खायला पाहिजे? जसा काही तो सिनेमातला हिरोच व्हाय आणि तुम्ही पटकन जाप दिला नाही तर तो आपला दुसरा अवतार दाखवे असा पाहे का? जसा म्हणून राहिला, मला 17 गिरायक आहेत, तुम्हीच जपते नाही. तुम्ही ऑर्डर करता. ऑर्डर कायची? बिन भपक्याची विनंती समजा ना. एक प्लेट पेढे. सोबत बसलेले समजे गिरायक भी बराबर ऑर्डर करतात. एक बशी रबडी खवा प्लेट, कोणी रसगुल्ले प्लेट. तुम्हाला पत्ता लागणार नाही इतक्या शिताबीनं पोऱ्या तुमच्या हातातल्या जिन्साईचा कागद खसखन हिसकते. अन रांधणघरातून परत येता येता माळाच्या साऱ्या बशा एकासाठी एकावर एक ठेवून तोलत तोलत आणते सर्कशीतल्या पोरीवानी. काहून का? तर दुसरा हात खांद्यावर लटकलेल्या कपड्यानं माथ्यावरचा घाम पुसायले रिकामा पाहिजे म्हणून. मग परत आल्यावर तोच कपडा पुन्हा खांद्यावर लटकून चारी प्लेटा टेबलावर भडाभड आणून टाकते. कोणाची कोणची प्लेट व्हय याची त्याले फिक्कर नाही. तुम्ही आपापसात करत बसा वाटप. गरमीनं पिसायलेली तुम्ही डोक्यावरची टोपी काढून टेबलावर ठेवता आणि समोर आणलेला माल एवढा जतनू जतनू आणि आरामानं खाता का जसं काही तुम्हाला पुन्हा कधी जन्मभर खायला भेटणारच नाही. अन माथ्यावरचा घाम पुसत पुसत पुन्हा पुन्हा ऑर्डर करता. सारी गरमी बिरमी इसरून तुम्ही समोरच्या मालावर ताव मारता. पण गरमी तुम्हाला इसरन का? पंखे आराम घेतेत म्हणून गरमी सनान भडकते. तुम्ही इचार करत बसता. तुमचं खाणं सरता सरता ते पोट्टे इचारते, बोला काय काफी पिणार का पाण्यावरच भागवता? त्याले फुकटच्या पाण्यावर म्हणायचं आहे हे तुम्हाला समजते, पण करता काय? आतावरी गरमीनं तापलेलं डोकसं थंड करायले तुम्ही बी गरमागरम चायही ऑर्डर करता. काहून का? एक तर अन्न पचायला सोपं जाते म्हणून आणि दुसरं अख्ख्या विदर्भात तसा रिवाज आहे म्हणून. रांधणघरात जाऊन पोऱ्या किटलीतून कडक मसाला चाय भर्र भर्र कपात आणून तुमच्यासमोर आणते. तुम्हाला दिसते का अर्धा पर्धा चाय बशीत पडला राहते, मग कपाचं बुड तरी कसं दिसन? फुटक्या चाय गायनेतून बशीत जमा झालेली चायपत्ती पोऱ्या आपल्या बोटानं टिचकी मारून नेम धरून दूर फेकते. तेव्हा त्यानं किती दिवसापासून नखं साफ केले नाही याचा तुम्हाला पुरा अंदाज येते. टिचकलेल्या कप बशाईचा हाल तर तुम्ही विचारूच नका. अवंदा धुतल्या होत्या का नव्हत्या कोणास ठाऊक, पण करता का? आतावरी त्याच्या एवन मालानं तुमच्यावर जादू टाकले राहते. बाजूच्या टेबल्यावर एक नवरा बायकोचं जोडपं आणि दोन शेंबडे पोट्टे दिसतात. जोडप्याच्या सासूरवाळीच्या गोष्टी रंगात येतात. कोणाशीन कोणाचं पटत नाही, कोणाशीन कोणाचं लफड आहे, कोणाच्या हेडमास्तरनं कोणाच्या पगाराचे पैसे खाल्ले, साऱ्या गावभरशी अटर फटर आणि ताजी गरमागरम बातमी या हॉटेलात बसल्या बसल्या ऐकायला भेटते. हे बी बिना पैशानं. सिनेमा पाहायची गरजच काय? छत्री खुर्ची मागे टांगू नको, ते चोरीले जाईन. नवरीनं धन्याले बजावलं तेव्हा तुम्ही बी टेबलावर ठेवलेल्या आपल्या टोपीवर नजर ठेवता आणि पोरांना धिंगाणा करतायत ते पाहून बोंबलता, ए पोरा चूप बस, लहान्याले काळे हाड्याला होतं, देऊ का एक ठेवून कर पटाप आणि टेबलावर काले येंग तबे, चुपचाप बस आपल्या जागेवर मुकाट्यानं, रसगुल्ल्याच्या पाकाची बशी चाटत बाप त्याले धमकी देऊन इकडं तिकडं पाहते आणि खिशा ठेवळी शंकरशा बिडी शिलगवते आणि एक असा लंबा झुरका घेऊन भफकन धुराचा लोट आपल्या टेबलावर पसरवते. मग का म्हणता, भराभर साऱ्या माशाईचा लोट या टेबलाहून धाव घेते त्या टेबलाकडं. आता बोला कसं चालते खेड्याला लवलकाईचं डोकसं. आतावरी तुमचं चाय घेणं आरामानं चालूच राहते. तुमचा चाय सरत आला म्हणजे चड्डीतलं इचित्र पोट्ट तुमच्या शेवटच्या हुडक्याची मांजरावानी वाट पाहत तिथंच उभं राहते. शेवटचा घोट सरून कप तोंडापासून जरासा दूर झाला रे झाला का तुमच्या समोरची बशी त्यानं गायब केलीच म्हणून समजा. कप हातातून हिसकत नाही हे तुमचं नशीबच. बाहेर गिराईकाची लंबी रांग लागली राहते. हे तो पोऱ्या आपले डोये गर्दन तिरपी फेकून तुम्हाला सुचवते. हे सारं मालकानंच पोळ्याले पढवून दिलं राहते. इथं जो कोणी खायला जाईन त्याले या इबलीस पोट्याईची टेस्ट पचवून घ्यावी लागते. पोटपूजा जर निपटली आता कन्ना काटा हे सुचवायले खांद्यावरच्या कपड्यानं टेबल पुसता पुसता पोऱ्या बजावते का बिलाची रक्कम गल्ल्यावर पटवा म्हणून. त्याले जरा बी धीर नाही. तुम्ही उठून गल्ल्यावर बसलेल्या मालकाकडं जाता जाता तो दुरूनच जोरानं बोंबलते, काळी टोपी 12 आणे, चप्पी गोटा 1 रुपया, दाढीवाले 8 आणे, छत्री 2 रुपये. इतक्या जोरानं का समद्या बरडीभर ऐकू जाईल. तुम्ही त्या पोट्ट्याचं असं बोंबलणं मनावर घेत नाही काहून का तुम्हाला या हॉटेलातल्या मालाची चव एवढी भावते एवढी भावते का तेथंच पुन्हा पुन्हा चक्रा मारायले भाग पाडते. अगतिकवाने निर्लज्जावानी लाचारामानी. आता बोला यात बिनमोसमी पोट्ट्याचा का गुन्हा. पोटावर हात फिरवत फिरवत आणि ढेकर देत देत तुम्ही समाधानानं बाहेर पडता.